भाषा आपली सर्वांचीच. लेख सहावा. भाषा शुद्ध आणि अशुद्ध. दिल्लीत असतानाची गोष्ट. रोज भल्या सकाळी खालच्या मजल्यावरचा एक संवाद नित्यनेमानं कानावर पडायचा. सुमन भाभीच्या माहेरचा गडी दूध घेऊन आलेला असायचा आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तो रोज एक बरणीभर ताकही आणत असे. ती बरणी देताना तो सांगायचा, बहणजी इसमें पाणी नाही डाला आहे. आणि यावर सुमन भाभी म्हणायची, कितनी बार समजाया तुम्हें लेकिन अभी भी पाणी कहते हो अनाडी, क्या तुम पाणी नाही कह सकते. दिल्लीतल्या पंजाबी बागेच्या पश्चिमेला वायव्येला पसरलेला हल्लीचा भाग 15-20 वर्षांपूर्वी ग्रामीण भाग होता. तिथे हिरवीगार शेतं होती, गोठे होते, कारण गोपालन करणारे यादव मोठ्या संख्येनं या भागात राहत होते. यादव मंडळी आजही तिथेच आहेत. दिल्लीतला तो काळ अजूनही चांगला आठवतो. आता तिथून 5-7 किलोमीटरवरच हरियाणाचा ग्रामीण भाग आहे, पण महेंद्रनगर वगैरे भागातून राहणारी यादव मंडळी प्रमाण हिंदी भाषा, हिंदीत त्याला मानक हिंदी म्हणतात, बोलू लागल्यामुळे आता त्यांच्यासाठी पाणी हा शुद्ध झालाय. नि हरियाणातल्या ग्रामीण भागात राहणारी माणसं पूर्वीच्या पंजाबीच्या संस्कारामुळे अजूनही पाणी म्हणतात. दिल्लीत रोज कानावर पडणारा हा संवाद ऐकून मला पंजाबमधल्या दिवसांची आठवण यायची आणि गंमत वाटायची, हसू यायचं. पंजाबमध्ये लुधियानाजवळच्या हलवाडा गावात होतो तेव्हा जसवंत सिंहाची चांगली दोस्ती झाली होती. गंमत म्हणजे दुधाचे कॅन आपल्या चलती का नाम गाडीसारख्या टेम्पोतून स्टेशनवर पोहोचवायचा त्याचा व्यवसाय होता. टेम्पोवर कॅन द्यायला आलेल्या शेतकरी मंडळींशी त्याच्या गप्पा चालायच्या तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की पंजाबातल्या ग्रामीण भागातली मंडळी पाणी म्हणतात. नी पंजाबीतला प्रमाण शब्द आहे पाणी. म्हणजे पंजाबी माणसाच्या दृष्टीनं अडाणी, गावंढळ माणसं पाणी असा अशुद्ध शब्द वापरतात, तर हरियाणातल्या लोकांच्या दृष्टीनं पाणी शब्द शुद्ध आहे, पण अडाणी अशिक्षित माणसं पाणी म्हणतात. आहे ना गंमत, शुद्ध अशुद्धची अगदी चपखल गफलत. आता शुद्ध कशाला म्हणायचं आणि अशुद्ध कशाला म्हणायचं, कोणते ध्वनी शुद्ध असतात आणि कोणते ध्वनी अशुद्ध असतात, ध्वनीमध्ये पण शुद्ध अशुद्ध, उच्च नीच, सवर्ण अवर्ण असे काही जातीभेद असतात का? आपल्या मराठीतसुद्धा पाणी आणि पाणी शब्दांच्या बाबतीत अगदी असाच प्रकार आहे. तेव्हा न शुद्ध की न शुद्ध, शुद्ध भाषा आणि अशुद्ध भाषा हे प्रयोग सर्वच करत असतात, पण आधुनिक भाषाशास्त्रात मात्र ही शुद्ध अशुद्धची कल्पना मुळीच मानली जात नाही. भाषेत शुद्ध अशुद्ध असं काही नसतंच. काही माणसं किंवा एखाद्या भागातली माणसं वेगळ्या प्रकारे बोलत असतात एवढंच, भाषेतलं ते वेगळेपण असतं. मराठीत सकर्मक क्रियापदांपासून भूतकाळात कर्मणी प्रयोगच होतो, पण अनेक भागात विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात कन्नडच्या प्रभावामुळे सरसकट कर्तरी प्रयोग केले जातात. उदाहरणार्थ, त्यानं चहा प्यायला हे शुद्ध म्हणजे प्रमाण भाषेतलं वाक्य आहे, पण तो चहा प्यायला, ती चहा प्यायली, आम्ही दूध प्यायलो असे भयंकर चुकीचे प्रयोग हल्ली अगदी पुण्या मुंबईतही ऐकू येतात. कोल्हापूर सांगली भागातली मंडळी तर आई गच्चीवर वाळत घातली, म्हणजे आईनं गच्चीवर पापड किंवा कपडे इत्यादी वाळत घातले. काका आंघोळ केला म्हणजे काकानं आंघोळ केली. ती पुस्तक वाचली, तिनं पुस्तक वाचलं असे चमत्कारिक भयंकर प्रयोग सातत्यानं करत असतात. प्रादेशिक म्हणून हे सारे प्रयोग मान्य असले तरी ते प्रमाण मानता येणार नाहीत आणि अस्मिता ह्या गोंडस नावाखाली कोणी त्यांचा उगाचच आग्रहही धरता कामा नये कारण सर्वांसाठी हवी असते ती प्रमाण भाषा. एखादा प्रयोग प्रमाण नाही किंवा उच्चार प्रमाण नाही असं म्हटलं की काहींच्या कपाळाला आठ्या पडतात. पण कोणत्याही भाषेत प्रमाण आणि प्रमाण नसलेले असा भेद केलेलाच असतो कारण भाषा बोली नव्हे सर्वांसाठी असते. ती सर्वांसाठी असल्यामुळे सर्वांना त्याच प्रकारे त्याच पद्धतीनं कळणं अतिशय आवश्यक असतं आणि हे साधायचं असेल तर त्यासाठी प्रमाणीकरणाची गरज असते. म्हणूनच प्रत्येक भाषेत असं प्रमाणीकरण झालेलं असतं. ज्या भाषांमध्ये प्रमाणीकरण चांगलं असतं त्या समाजाला प्रमाणीकरणाचे फायदे मिळतात. आपल्याकडचं प्रमाणीकरणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे आपल्या संस्कृत भाषेचं. प्रमाणीकरणाची प्रक्रिया होत असताना ते कोणाच्या भाषेचं प्रमाणीकरण झालेलं आहे व्हावं असा एक प्रश्न असतो. सामान्यतः असं दिसतं की पुढारलेल्या समाजाच्या बोलीचं प्रमाणीकरण होतं आणि तिला भाषेचा दर्जा मिळतो. काही भाषांबाबत असं दिसतं की बहुसंख्यांकांची बोली प्रमाण होते तर काही भाषांबाबत असं दिसतं की एखाद्या लोकोत्तर विलक्षण प्रतिभावान पुरुषाचा त्या समाजावर एवढा प्रभाव पडतो की परिणामतः त्याची बोली हीच प्रमाणभाषा बनते. ही प्रक्रिया हळूहळू होत असते. आता आपल्या मराठीचं जे प्रमाणीकरण झालेलं आहे त्याबाबत काही नवे प्रश्न उत्पन्न करून ते बदलण्याचा प्रयत्न करावा असं काहींना वाटतं. पण तो खटाटोप केल्यास मराठी भाषिक समाजाचीच पंचाईत होईल आणि अंतिमतः नुकसान होईल. उच्चार प्रयोग वाक्यरचना इत्यादीप्रमाणेच लेखनाचं प्रमाणीकरणही महत्त्वाचं असतं. लेखनाचं प्रमाणीकरण म्हणजे शुद्ध लेखन ऑर्थोग्राफी. ह्याबाबतही विद्वानांनी आपल्या इगोपेक्षा कुठल्या तरी तथाकथित नव्या तत्त्वज्ञानापेक्षा आपल्या देशाच्या भाषिक परंपरेला आणि समाजहिताला अधिक महत्त्व देऊन किंबहुना फक्त समाजहितालाच महत्त्व देऊन तो सोडवला तर सारा गोंधळ एकदाच संपून जाईल. तेव्हा प्रमाणीकरणाचे फायदे आपल्याला मिळवायचे असतील जगाबरोबर राहायचं असेल नव्हे पुढे जायचं असेल तर प्रमाणीकरणाला पर्याय नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.